यहेस्केल अध्याय 18। पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला, वडिलांनी आंबट द्राक्ष खाल्ली आणि मुलाचे दात आंबले, याचा अर्थ काय आहे? इस्रायलाच्या भूमीत तुझ्या म्हणी वापरतो आणि म्हणतो, मी शपथ घेतो हे परमेश्वर देव जाहीर करतोय, निश्चितच इस्रायलात कुठलाही प्रसंग म्हणी वापरण्यासाठी उगारणार नाही। पहा, सर्व जीव आत्मे माझे आहेत, जे पित्यापासून जीवधारी झालेत म्हणून तेच पुत्राचे जीवन आहे, ते माझे आहे। जो पुरुष पाप करेल तो मरेल। जर मनुष्य नीतिमान आहे आणि शासन करणारा व नीतीने वागणार आहे, जर त्यास पवित्र पर्वतावर खाण्यासारखे काही नाही आणि त्याने आपले डोळे वर इस्रायलाच्या मूर्तीकडे लावले नाही, जर त्याने आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीला भ्रष्ट केले नाही किंवा ऋतुमती काळात स्त्रीकडे गेला नाही, जर त्याने कोणावरही दडपशाही केली नाही पण त्याने आपल्या कर्जदाराकडून शपथ वाहून घेतली, जे त्याने चोरले होते ते त्याने घेतले नाही पण त्या बदल्यात त्याने भुकेल्यांना अन्न दिले आणि नग्न लोकांना कपडे घातली, त्याने कर्जासाठी कुठलेही व्याज घेतले नाही, वाजवीपेक्षा जास्त नफा घेतला नाही, जर त्याने न्यायित्व केले व लोकांमध्ये विश्वासूपणा निर्माण केला, जर तो माझ्या दर्जाने चालेल, माझे फरमान विश्वासूपणे वागण्यात पाळेल, तो मनुष्य नीतिमान ठरेल, तो जगेल असे परमेश्वर देव जाहीर करतो। पण त्याला जर रक्तपात रागीट मुलगा असला व ही सर्व कामे त्यांनी केली, त्याच्या वडिलांनी यातील काही एक केले नाही पण त्याच्या मुलाने पवित्र पर्वतावर खाद्यपदार्थ नेऊन खाल्ले आणि आपल्या शेजाऱ्याच्या मुलीला भ्रष्ट केले, त्याने गरजू व गरिबांवर दडपशाही केली, जर त्याने जप्ती आणली आणि चोरी केली आणि त्याचे वचन पाळले नाही, घेतलेले परत केले नाही, जर त्याने आपली नजर मूर्तीकडे लावून तिरस्कार आणणारे काम केले, जर त्याने व्याजाने उसने घेतले किंवा अन्यायाने नफा मिळवला, तो जगेल का? तो जगणार नाही। त्याने किळसवाने हे सर्व काम केले, तो खात्रीने मरेल, त्याच्या रक्ताचा झडा त्याच्याच माथी येईल। पण पहा, त्यास पुत्र झाला व त्याने आपल्या वडिलांनी केलेले पातक पाहिले आणि स्वतः देवाचे भय बाळगले आणि तेच पाप त्याने केली नाही। जर त्याने डोंगरावर जाऊन अन्न खाल्ले नाही व आपले डोळे इस्रायलाच्या मूर्तीकडे लावले नाहीत आणि आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीला भ्रष्ट केले नाही, जर त्याने कोणावरही दडपशाही केली नाही, जप्ती तारण म्हणून काही ठेवून घेतले किंवा चोरलेल्या वस्तू ठेवून घेतल्या नाहीत पण त्याऐवजी त्यांनी भुकेलेल्या व्यक्तीस अन्न दिले आणि नग्न व्यक्तीस वस्त्र दिले, गरिबांना नाडण्यास त्याने जर आपला हात आखूड केला आणि त्याने व्याज घेतले नाही व अन्यायाने नफा घेतला नाही, त्याने माझे फरमान मान्य केले आणि माझ्या दर्जानुसार चालला, तर तो आपल्या वडिलांच्या पातकासाठी मरणार नाही, तो निश्चित जगेल। त्याच्या वडिलाविषयी म्हणाल तर त्याने जुलूम केला, आपल्या भावाला लुटले व आपल्या लोकात अनाचार केला, म्हणून पहा तो आपल्या अधर्मामुळे मरेल। पण तू म्हणतोस, वडिलाच्या दुष्कर्माचा भार मुलाने का बरे वाहू नये? कारण मुलगा आपला न्याय भरून पावला व नीतीने वागला आणि त्याने माझे सर्व नियम पाळले, त्याने त्याची सर्व कृती केली, तो निश्चित जगेल। जर एकाने पाप केले तो मरेल। मुलगा वडिलाच्या दुष्कर्माचा भार वाहणार नाही, त्याने केलेले चांगले वर्तन हे त्याच्या जमेस धरले जाईल, दुष्टाईची दुष्टाई त्याच्या जमेस धरली जाईल। पण पापी आपले केलेले सर्व कुमार्ग सोडून मागे वळला आणि त्याने सर्व नियम पाळून न्यायाने नीतीने वागला, तर निश्चयाने जगेल, मरणार नाही। सर्व अपराध जे त्याने केले त्याचे स्मरण पुन्हा केले जाणार नाही, तो आपल्या नीतीच्या सरावाने जगेल। मी दुष्टतेच्या मृत्यूवर मोठा हर्ष केला आहे हे परमेश्वर देव जाहीर करतो, आणि जर आपला मार्ग त्याने बदलला नाही तर तो जगेल। जर नीतिमान आपला मार्ग नीतिमतेपासून वळेल आणि अपराध करेल आणि घृणास्पद दुष्टतांच्या दुष्टतेसारखे करील, मग तो जगेल, त्याने केलेले नीतिमानाचे कार्य जमेस धरले जाणार नाही। जेव्हा त्याने देशद्रोही बनून विश्वासघात केला तर त्याने केलेल्या पापात तो मरेल। पण तू म्हणतोस, प्रभूचे मार्ग योग्य नाहीत, इस्रायलाच्या घराण्या एक, काय माझे मार्ग अयोग्य आहेत? तुझे मार्ग अयोग्य नाहीत का? जर नीतिमान आपल्या नीतिमत्तेपासून आपला मार्ग फिरवेल आणि दुष्कर्म करेल आणि मरेल, याचे कारण तोच ठरेल आणि त्याने केलेल्या दुष्कर्मात मरेल, पण पापी त्याने केलेल्या दुष्कर्मापासून वळेल तर आणि न्यायाने व नीतीने वागेल तर त्यामुळे त्याचा जीव वाचेल, कारण त्याने पाहिले व केलेल्या दुष्कर्मापासून तो वळला, तो जगेल, तो मरणार नाही। पण इस्रायलाचे घराणे म्हणते, प्रभूचा मार्ग अयोग्य आहे आणि तुझे स्वतःचे मार्ग कसे अयोग्य नाही, तथापि इस्रायलाच्या घराण्या, मी तुम्हातील प्रत्येकाचा तुमच्या मार्गाप्रमाणे मी न्याय करेन, हे परमेश्वर देव जाहीर करतो। पश्चाताप कर व आपल्या सर्व अपराधापासून मागे वळ, जे तुझ्या विरुद्ध दुष्कर्म्याने अडखळण झाले होते तू केलेले सर्व दुष्कर्म तुझ्यापासून दूर कर। तुझ्यासाठी नवे हृदय नवा आत्मा सिद्ध केला आहे, यास तो इस्रायलाच्या घराण्या तू का मरावे, कारण मी मरण्यासाठी मला हर्ष होत नाही, हे परमेश्वर देव जाहीर करतो। मग पश्चाताप कर आणि जीवित रहा।